नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंय तशेंच कारवाराक नौदळ तळाक भेट दिली. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT जमशेदपूराच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाची आसात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पुड्डुचेरीत एका दिसाच्या दौऱ्यार वतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्यांक उत्पादनाक प्रोत्साहन दिवपाचे, वेवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आनी भारताक जागतीक सेवा क्षेत्रांत दिग्गज करपाचे आवाहन केलां. बायलांच्या क्रिकेटांत तिरुअनंतपुरमांत जाल्ल्या 4थ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान श्रीलंकेक 30 धावण्यांनी हारयले आनी 5 मॅचींच्या मालिकेंत भारतान 4-0 अशी आघाडी घेतली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी कारवारा नौदळाच्या तळाचेर भारतीय नौदळाच्या कलवरी बनावटीच्या INS वक्षीर पाणबुडींतल्यान नौदळाचे मुखेली एडमिरल दिनेश त्रिपाठी हांचे सयत सफर केली. हाचे पयली आदले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हांणी नौदळ तळाचेर पाणबुडींतल्यान सफर केल्ली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे शेनवारा गोंयांत आगमन जाले. आयतारा सकाळी INS हंसा तळाचेर आनी नौदळाच्या जवाना कडल्यान मानवंदना स्विकारली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT जमशेदपूराच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाची आसात. ह्या दोनी कार्यावळीक हाजीर रावपा खातीर राष्ट्रपती आयज रांचीच्यान खाशेल्या हॅलिकॉप्टरांतल्यान जमशेदपूराक वतली. तशेंच ओल चिकी लिपीचो निर्मातो पंडीत रघुनाथ मुर्मू हांकां ती श्रद्धांजली ओंपतली. फाल्यां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुमलाक वचून आंतरराज्यीय जनसंस्कृतीक समागम समारोप कार्तिक जात्रा एक आंतरराज्यीय लोक सांस्कृतीक मेळाव्यात उलोवप करतली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पुड्डुचेरीत एका दिसाच्या दौऱ्यार वतले. उपराष्ट्रपती स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत एका गृहनिर्माण प्रकल्पाचो शुभारंभ करतले आनी पुड्डुचेरीत कंबन कलैया रंगम हांगा लावार्थ्यांक 5 सदनिकांच्यो चावयो सुपूर्द करतले. उपरांत ते ईश्वरन कोईल स्ट्रीट वेल्या भारतीय स्मारकात महाकवी सुब्रमण्यम भारतीय हांच्या पुतळ्याचे अनावरण करतले. उपराष्ट्रपती कुमारगुरू पल्लम हांगा स्मार्ट सिटीज मिशन गृहनिर्माण प्रकल्पाच्या लावार्थ्याकडे संवाद साधतले आनी मुलुकुलम हांगा पेटीट सेमिनार स्कुलाच्या वरिष्ठ माध्यमिक ब्लॉकाचे उक्तावण करतले. दनपारा ते कलापेट हांगा पॉडिचेरी विद्यापीठाच्या 30व्या दिक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थानार आसतले आनी त्या उपरांत पुड्डुचेरी विमानतळावेल्यान तिरुअनंतपुरमांत वेगवेगळ्या कार्यक्रमांक उपस्थित रावपाक वतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्यांक उत्पादनाक प्रोत्साहन दिवपाचे, वेवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आनी भारताक जागतीक सेवा क्षेत्रांत दिग्गज करपाचे आवाहन केला. भारत रोखडोच राष्ट्रीय उत्पादन अभियान NMM सुरू करतलो आनी प्रत्येक राज्यान हाका सर्वोच्च प्राधान्य दिवंक जाय आनी जागतीक कंपन्यांक आकर्षित करपाक मुळाव्यो सुविधा निर्माण करपाक जाय अशें मोदी हांणी म्हळां. नवी दिल्ली जाल्ल्या 5व्या राष्ट्रीय मुख्य सचीव परिषदेंत ते उलयताले. परिषदेचो समारोप काल जालो. ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक विकसीत भारता खातीर मानवी भांडवळ ह्या थिमाचेर 3 दिसांच्या परिषदेक सुरवात जाली. भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय फायद्यार उजवाड घालतना मोदी हांणी सांगले की जवळजवळ 70% लोकसंख्या काम करपी वयोगटांतली आसा, जी एक अद्वितीय इतिहासीक संधी निर्माण करता, जी आर्थिक प्रगती सयत एकत्रित केली तर भारताच्या विकसीत भारताच्या प्रवासाक लक्षणीय रित्या गती दिवंक शकता. रेल्वे मंत्रालयान सांगला की लक्ष केंद्रीत प्रयत्न नवोनमेश आनी स्वदेशीकरणान भारतीय रेल्वे जागतीक दर्जाच्या नेटवर्कांत रुपांतरीत जाता. अमृत भारत गाडयांवरवी नॉन AC प्रवाशांक आरामदायी प्रवासाची सुविधा दिल्या उपरांत भारतीय रेल्वे रोखडीच AC क्लास प्रवाशांक पयली वंदे भारत स्लीपर कार्यान्वीत करपाक सज्ज आसा. मंत्रालयान सांगले की ह्या म्हयन्याच्या 26 तारखे मेरेन भारतीय रेल्वे नेटवर्का मदीं एकूण 164 वंदे भारत ट्रेन सेवा सुरू आसात. मंत्रालयान म्हणला की ह्या वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 42 प्रकल्प राष्ट्राक समर्पित केले, 13 प्रकल्पांचे उद्घाटन केले आनी 25,000 कोटी रुपयापेक्षा चड किमतीच्या 21 प्रकल्पांची पायाभरणी केली. दिल्ली सरकार शारातल्या प्रदुषणाचो फुडो करपाक IIT कानपुरा वांगडा AI आधारित डेटा चालीत प्रणालीर सहयोग करपाची शक्यताय सोदता अशें दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा हांणी सांगले. ह्या सहकार्याचे उद्दिष्ट सूक्ष्म पातळीर प्रदुषणाचे स्रोत वळखप, ताच्या प्रभावाचे वैज्ञानिक दृष्ट्या मूल्यांकन करप आसा अशें तांणी सांगले. ह्या उपक्रमांतल्यान अशी प्रणाली विकसीत करतले जी सतत कारवाईचे निरीक्षण विश्लेषण अंदाज आनी मार्गदर्शन करू शकतली अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावल्यो खबरो। अंदू भारतान राष्ट्रीय सुरक्षा सावन खेळा, विज्ञान प्रयोगशाळा ते संसारातल्या व्हडल्या माचये मेरेन सगळ्याकडेन बळिश्ट छाप सोडल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी 2025 वर्स जाल्ल्या घडणुकांचो नियाळ घेतना दरेका भारतीयाक अभिमान बाळगपाक जायते खीण आयले अशें म्हणले। ऑपरेशन सिंदूर हे ह्या वर्सा दरेका भारतीयाचे अभिमानाचे प्रतीक जाले अशें तांणी सांगले। आयचो भारत आपले सुरक्षेचेर तडजोड करिना हे संसाराक स्पष्टपणान दिसून आयले अशें तांणी सांगले।
आज का भारत अपनी सुरक्षा से कोई समझौता नहीं करता। ऑपरेशन सिंदूर के दौरान देश के कोने कोने से माँ भारती के प्रति प्रेम और समर्पण की तस्वीरें सामने आई। लोगों ने अपने अपने तरीके से अपने भाव व्यक्त किए।
वंदे मातरमाच्या 150व्या वर्धापन दिसा खातीर लोकांनी हीच भावना आणि उमेद दाखयली हाची मोदी हांणी तोखणाय केली। तांणी लोकांक आपले संदेश आणि सुचोवण्यो हॅशटॅग वंदे मातरम 150 ह्या नावान धाडपाची विनंती केली आणि देशातल्या लोकांनी हे मोहिमेत वाटो घेतिल्ल्याची खोस तांणी उक्तायली। खेळा मळारूय 2025 हे याद उरपा सारखे वर्स अशें प्रधानमंत्र्यांनी म्हणले। भारतीय दादल्यांच्या क्रिकेट पंगडान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। बायलांच्या क्रिकेट पंगडान पहिलेच खेपे संवसारीक सर्त जिंकली। भारताच्या दुवांनी बायलांचो ब्लाइंड T20 विश्वचषक जिंकून इतिहास निर्माण केलो असं मोदी हांनी सांगले।
हमारी पुरुष क्रिकेट टीम ने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जीती। महिला क्रिकेट टीम ने पहली बार विश्व कप अपने नाम किया। भारत की बेटियों ने विमेन्स ब्लाइंड T20 वर्ल्ड कप जीतकर इतिहास रच दिया। एशिया कप T20 में भी तिरंगा शान से लहराया।
आधुनिक पद्धतीन पारंपारिक गिन्यानाचो उपेग करून मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात फुलांचे लागवडीक अर्थिक वाढ करपाचे मुखेल साधन केल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात ह्या कार्यावळीत चोखोने क्रिचेना हांचे कौतुक केले। 2021 वर्सा चोखोने क्रिचेना हांणी सजावटीच्या फुलांची लागवड आणि विपणन करपाक खाशेलेपण आशिल्ली डायंथे प्रायव्हेट लिमिटेड ही फ्लॉरिकल्चर कंपनी सुरू केली। सेनापती जिल्ह्यातल्या बायला शेतकऱ्यांकडे सहकार्य करून तिने आज तिची सजावटीची फुलां भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांनी पावयल्यात। ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड AISPLB बांगलादेशातल्या हिंदू अल्पसंख्याकांचेर केल्ल्या अत्याचारांचो निषेध केला। तांणी म्हणला की इस्लाम खंयच्याय निष्पाप व्यक्तीची हत्या करपाक मनाय करता आणि धर्माच्या नावाखाला अशे करप्यांनी ते टाळचे। लखनौमधल्या 12 इमाम बाडा हांगा जाल्ल्या AISPLB वार्षिक अधिवेशनात हो निषेध केलो। या परिषदेत भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांसहित बांगलादेश आणि नेपाळमधले उलेमा आणि मुस्लिम विद्वान उपस्थित आशिले। बायलांच्या क्रिकेटात तिरुवनंतपुरमात जाल्ल्या 4थ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान श्रीलंकेक 30 धावण्यांनी हरयले आणि 5 मॅचींच्या मालिकेत भारतान 4-0 अशी आघाडी घेतली। 222 धावण्यांचे लक्ष गाठताना श्रीलंकेन षटकात 6 गडे वगडावन 191 धावण्यो केल्यो। भारतीय हवामान खात्यान या महिन्याच्या 31 तारखे मेरेन हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारात दाट ते समके दाट धुके पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। ईशान्य भारत, उत्तराखंड, उदयंत मध्य प्रदेश, ओडिशा आणि उपहिमालयाच्या अस्तंत बंगालात आज दाट धुके पडपाची शक्यता असा। हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबातल्या काही वाठारांनी थंड लारांचो अदमास काढला। हवामान खात्यान दिल्ले माहितीप्रमाण आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात थंड हवामानाची शक्यता असा। फुडल्या 2-3 दिसात अंदमान आणि निकोबार जुव्यात गडगड आणि वीज पडपाचो अदमास IMD उक्तायला। आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंय तशेंच कारवाराक नौदळ दळाक भेट दिली। आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT जमशेदपूरच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाची आसात। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पुडुचेरीत एका दिसाच्या दौऱ्यार वतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्यांक उत्पादनाक प्रोत्साहन दिवपाचे, व्यवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आणि भारताक जागतिक सेवा क्षेत्रात दिग्गज करपाचे आवाहन केले। बायलांच्या क्रिकेटात तिरुवनंतपुरमात जाल्ल्या चौथ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान श्रीलंकेक 30 धावण्यांनी हरयले आनी 5 मॅचीच्या मालिकेत भारतान 4-0 अशी आघाडी घेतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.